श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला पाचवा श्लोक आपण बघणार आहोत. मला पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्व छिची. हे सगळे मनाचे श्लोक प्रासादिक असून इह आणि परलोक साधून देणारे आहेत. या श्लोकात समर्थ मनाला सांगतात, पापसंकल्प सोडून दे आणि सत्यसंकल्प धर. मन सारखं संकल्प करीतच असतं, काही ना काहीतरी मनाचा तो स्वभाव आहे. कोणता संकल्प करण्यात जीवाचं हित आहे, कोणत्या संकल्पात अनहित आहे हे जाणून घेतलं पाहिजे. पापसंकल्प म्हणजे दुसऱ्याला त्रास पीडा देण्याचा कोणताही संकल्प. काही मंडळी हेतुपुरस्सर दुसऱ्याला नानापरीने पीडा देत असतात. शारीरिक पीडा नसली तरी दुसऱ्याला कठोर बोलणं, टोचून बोलणं, जिव्हारी लागेल असे शब्द, अशी दृष्टी, रोखून भेदकपणे पाहणं, या लहान गोष्टी वाटल्या तरी त्या दुसऱ्याला अत्यंत त्रासदायक होतात. मुद्दाम कोणाला पीडी दिली नाही, त्रास दिला नाही, तरी कळत न कळत अशी कृती घडते की ती दुसऱ्याला वर्मी लागते. किती काळ गेला तरी ते मर्मभेदक बोलणं, ती दृष्टी विसरली जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ज्ञान अज्ञानाची लक्षणं सांगताना अत्यंत बारकाईनं ह्याचं वर्णन केलेलं आहे. समर्थांच्या दासबोधातही बऱ्याच सूचना केलेल्या आहेत. देह मी या अज्ञानाच्या पोटी मी मला माझं हा स्वार्थ येतो आणि मग पाप आपोआप घडत जातं. पाप संकल्प सोडायचा असेल तर प्रयत्नपूर्वक सत्यसंकल्प धरायला पाहिजे. सत्यसंकल्प म्हणजे आत्मा परमात्मा यासंबंधीचा संकल्प. मन सत्यसंकल्प करू लागले की पापसंकल्प हळूहळू कमी व्हायला लागतात. दुष्ट विचार चांगल्या विचारानं घालवायचे, पापकर्म कमी करायचं तर पुण्यकर्माकडे जागरूकपणे लक्ष पुरवलं पाहिजे. दुसऱ्याला पीडा न देणं ही नकारात्मक बाजू झाली, पण त्या उलट आपण दुसऱ्याला आनंद कसा देऊ शकू हे कटाक्षानं पाहायला पाहिजे. प्रत्येक कृतीमागचा हेतू महत्त्वाचा आहे. कोणत्या हेतूने आपण काय करतो ते पाहायला पाहिजे. परमार्थात कृतीपेक्षा हेतूला महत्त्व आहे. अणुरेणूत राम भरून आहे असं म्हणत असताना आपण व्यवहारात कसे वागतो पहा बरं. जड चेतन प्रत्येक वस्तूत राम आहे याचं भान राहतं का ते पाहावं. हृदयस्थ राम आपल्या प्रत्येक कृतीकडे, मनातील सूक्ष्म विचारांकडे लक्ष ठेवून असतो याची जाणीव असते का आपल्याला. जर असेल तर वेडेवाकडी कृती हातू द्याच, पण वेडावाकडा विचार देखील मनात येणार नाही. मनात येणारा विचार इतरांना समजला नाही तर हृदयस्थ परमेश्वराला निश्चित समजतो याचं भान ठेवायला पाहिजे. मनात देखील कोणाच्या अनहिताचा विचार आला तर ते पाप आहे. ती पापबुद्धी पापसंकल्प सत्यसंकल्पानं दूर करायचा. सदा सर्वदा रामसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. रामाच्या भीतीनं पापसंकल्प टाळण्यापेक्षा रामाची कृपा व्हावी म्हणून सत्यसंकल्प जीवी धरावा. त्यात जीवाचंच अंतिम कल्याण आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, हे समर्थ वचन. अखंड नजरेसमोर राहावं आणि मनाचा प्रत्येक संकल्प सत्यसंकल्पच होईल अशी खबरदारी घ्यावी. आपण दिवसभर शब्दस्पर्श रूप रसगंध हे नाना विषय भोगत असतो. त्या त्या विषयाच्या स्मरणाने आपली वृत्ती विषयाकार होत असते, बहिर्मुख होते. ती वृत्ती अंतर्मुख आत्माकार व्हावी, हा विषय मी भोगतो असा विचार सोडून अलिप्तपणाने सोहम भावात राहावं. ज्या अधिष्ठानावर हा देह चालतो बोलतो त्या अधिष्ठानाकडे लक्ष असावं. ज्याच्यासाठी आपण जीवनभर कष्ट केले तो पंचमहाभूतात्मक देह अंतकाळी नाश पावणार आहे हे लक्षात आलं नाही आणि सतत विषयामागे धावण्यात जीवन गेलं तर जगात आपली छितू होते हे ध्यानी असावं. हरिओम तत्सत. श्रीराम.